मित्र तुमच्यामध्ये येऊन पाहून की देव तुमच्या तुमच्या वेगळ्या वेगळ्या प्रदेशांमध्ये कसं कार्यरत आहे.
Causing me to go back to the States with greater courage to tell our people about what you're doing here and invigorate us as well to continue on in the ministry.
आमच्या लोकांना परत जाऊन तुमचा बद्दलचा अहवाल सांगताना ते पण प्रोत्साहन प्राप्त होतील.
So my focus during our times has been on disciple making and discipleship.
आणि माझा जो दृष्टिकोन आहे तो आहे की शिष्यत्व देवाच्या गौरवासाठी.
Doug did a great summary of why this is so important to gospel driven leadership.
आणि आज डग पास्टर जे त्यांनी फार सुंदर सारांश काढला की का हे असं महत्त्वाचं आहे.
Why do we make disciples? Because God himself has a missionary heart.
का आपण देवासाठी शिष्य घडवतो? कारण देवाचं हृदय हे मिशनरी म्हणजे हरवल्यांपर्यंत जाणारं हृदय आहे.
Inherent to the gospel itself is this idea of going out.
आणि सुवार्ते मध्येच हा विचार आहे की आपण जायला पाहिजे हरवल्यांपर्यंत.
The message itself calls sinner to themselves.
आणि हा सुवार्तेचा संदेशच असा आहे की तो पापी लोकांना देवाकडे बोलवतो.
So today I'm going to be talking about the God-given strategy of disciple making.
आणि मग आज देवाने दिलेलं साधन किंवा योजना ज्याच्याद्वारे आपण शिष्य घडवू शकतो.
Now that we know what is the motive behind disciple making,
मागच्या वेळेस आपण पाहिलं की कोणता हेतू असला पाहिजे आपला शिष्य घडवण्यासाठी.
We're going to look at what does God call us to do in disciple making.
आणि आज आपण पाहणार आहोत व्यावहारिक रीतीने देव आपल्याला काय करायला सांगतोय शिष्य घडवण्यासाठी.
I do want to make one comment of the last messages that I did.
आणि मागच्या संदेशांबद्दल मला एक तुम्हाला आठवण करून द्यायची
आहे. And it's this. That we will be driven to disciple making.
आपण शिष्य घडवण्यासाठी पुढे जेव्हा केव्हा सरसावणार?
In proportion to we love the glory of God.
एवढं जेवढं सरसनाव जितकं आपण देवाच्या in proportion to the जितकं आपण देवाच्या गौरव प्रेम करतो त्या तुलनेत आपण असं पुढे सरसावणार.
If you are amazed by the excellencies of Christ,
जितकं तुम्ही ख्रिस्ताच्या बहुगुणित गुणाबद्दल तुम्ही भारावून जाता,
if you have experienced the fullness of his glory,
जर का त्याच्या परिपूर्णतेचा तुम्ही आस्वाद त्याच्या गौरवाचा घेतलेला आहे,
if you draw from him grace upon grace,
जर का दररोज तुम्ही कृपेवर कृपा त्याच्यापासून उपलब्ध करून घेत आहात,
then the automatic result will you will go out with this message.
आणि मग त्याचा उत्स्फूर्त परिणाम असा असणार की तुम्ही त्याच्याबद्दलचा संदेश घेऊन बाहेर जाणार.
And so the inverse is also true.
आणि मग त्याच्यामधलं जे आत्मधली बाब खरी आहे.
A heart that is close to other people.
जे हृदय लोकांच्या जवळ आहे.
A heart that will not go out with this gospel.
आणि जे हृदय ह्या बाहेरच्या लोकांपर्यंत जाऊ इच्छित नाही.
Says I have no glorious God.
त्याचा अर्थ असा आहे की त्या हृदयाला देवाच्या गौरवाचं दर्शनच भेटलं नाही.
So as men who are gospel leaders,
आणि आपण सुवार्ता केंद्रित नेते या नात्याने,
we must let this burn our hearts.
म्हणून ह्या गोष्टीने आपलं हृदय जे आहे ते पेटलं पाहिजे.
And now as we look at the strategy of disciple making,
आणि मग देवाची जी योजना आहे व्यवहारिक योजना की कसं ते घडवायचं.
We know that companies we see, they all have a strategy of how to run their business.
आणि प्रत्येक जे कंपन्या असतात त्यांची काहीतरी धोरण किंवा काहीतरी रचना असते योजना असते की ज्या द्वारे ते पुढे जाणार.
And they take much care in following this plan.
आणि मग ही जी योजना आहे ती पार पाडण्यास ते फार श्रम घेतात कंपन्या.
Now are we people that believe this is God's business?
आणि मग आपण हा विश्वास ठेवला आहे का की ही देवाची योजना किंवा हा देवाचा व्यवहार आहे.
This is God's enterprise.
देवाची ही योजना आहे व्यवस्था आहे.
This is what he calls the church to do.
आणि हे देवाचं पाचारण आहे मंडळी तिच्याद्वारे हे करायचं आहे देवाला.
So wouldn't you imagine God has a strategy for us to follow.
मग तुम्ही विचार करणं भागच आहे की जर का ही देवाची योजना आहे तर मग देवाने काही साधनं दिलेली आहेत.
And we're going to see this strategy in mainly two scriptures.
आणि दोन शास्त्र भागामध्ये आपण ही देवाची रचना आपण पाहणार आहोत.
We're going to see the command of making disciples from Matthew 28.
पहिली गोष्ट म्हणजे मत्ते 28 मध्ये देवाची जी प्रभूची जी आज्ञा आहे शिष्य घडवण्याबद्दल ती पाहणार आहोत.
And then we'll see the strategy of disciple making from Acts 1:8.
पण ती आज्ञा आपण पाहणार
turn to Matthew 28 and read verse 18 through 19. Or 16 through 20.
मत्तै 28 16 पासून पुढे असं लिहिले. इकडे 11 शिष्य गालिलीत जो डोंगर येशूने सांगून ठेवला होता त्यावर गेले आणि त्यांनी त्याला तिथे पाहून नमन केले तरी कित्येका संशय वाटला. तेव्हा येशू जवळ येऊन त्यांच्याशी बोलताना म्हणाला, स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे. तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांस शिष्य करा, त्यास पित्याच्या पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. जे काही मी तुम्हाला आज्ञा दिली ते सर्व त्यास पाळायला शिका आणि पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्या बरोबर आहे.
So let me ask you, what is the main action commanded here?
आणि इथं मुख्य क्रियेची आज्ञा कोणती आहे?
Amen. Go and make disciples is the main verb here.
आणि इथं मुख्य जी आज्ञा आहे ती जाऊन तुम्ही शिष्य घडवा. शिष्य घडवा ही आज्ञा आहे, मुख्य आज्ञा.
And the way in which we will make disciples is threefold.
आणि कसं जाऊन शिष्य घडवायचे तीन मार्ग देवाने आपल्याला दिले आहेत.
Going,
जाणं,
baptizing,
बाप्तिस्मा देणं,
and teaching,
आणि शिकवणं.
Now this main verb making disciples, it means making learners.
आणि हा शिष्य घडवणं म्हणजे जाऊन शिकणारे तुम्ही बनवा.
And we know this is not simply just presenting the gospel and leaving it there.
आणि इथं याचा अर्थ असा नाही की जाऊन फक्त सुवार्ता सांगून मग दुसरीकडे जायचं कुठेतरी.
The idea is making lifelong learners.
आणि इथं जी आज्ञा आहे ती म्हणजे जीवनभर प्रभू मार्ग चालणारे असे शिष्य घडवणार.
We are making followers of Christ.
प्रभू मार्ग चालणारे अनुसारी आपण बनवत आहोत.
So the responsibility doesn't end by just presenting the gospel.
आणि मग फक्त सुवार्ता देऊन तिथे आपली जबाबदारी संपत नाही.
But to bring those to salvation, but then into maturity in Christ.
आणि त्यांना तारणापर्यंत मग तारणानंतर ख्रिस्ताच्या परिपक्वतेपर्यंत आणणं.
Into a place where they will follow Christ the rest of their day.
आणि अशा ठिकाणी आणणं जिथं तिथून पुढे ते ख्रिस्ता मागोमाग चालायला शिकतील.
Now how will this be accomplished?
आणि हे कसं बरं होईल?
We must go.
आपण जायला पाहिजे पहिली गोष्ट.
It says go therefore and make disciples.
यास्तव तुम्ही जा.
So Christ instructed us that we must first go.
पहिली गोष्ट ख्रिस्त म्हणतोय तुम्ही जा.
People will not hear the saving message of the gospel unless we are faithful to go to them with it.
जे लोक आहेत ते कधी चालू शक जोपर्यंत तोपर्यंत चालू शकणार नाही जोपर्यंत विश्वासू रीतीने सुवार्तेचा संदेश ते ऐकतील.
Let's turn to Romans 10 and read verse 14 and 15.
आणि रोम 10 आणि 14 आणि 15 मध्ये काय लिहिलंय बघा. तर ज्याच्यावर त्यांनी विश्वास ठेवला नाही त्याचा धावा ते कसा करतील आणि ज्याच्याविषयी त्यांनी ऐकले नाही त्याच्यावर ते विश्वास कसा ठेवतील आणि घोषणा करण्या वाचून ते कसे ऐकतील आणि त्यांना जर पाठविले नाही तर ते घोषणा तरी कशी करतील. चांगल्या गोष्टींची सुवार्ता सांगणाऱ्यांचे चरण किती मनोरम आहेत असा शास्त्रलेख आहे.
सो हियर वी हॅव अ क्लिअर न्यू टेस्टमेंट pattern of how people come to salvation.
आणि इथं नवीन कराराची एकदम सुस्पष्ट इथं पॅटर्न दिलेली आहे आपल्याला.
According to this passage, men today do not come to faith by strange feelings.
आणि इथं असं काहीतरी मला वेगळा भावना जागृत झाल्या म्हणून मी ख्रिस्ताकडे आलो असं होत नाही.
Through personalized revelations.
आणि काहीतरी वैयक्तिक मी कुठेतरी दृष्टांत पाहिला त्याच्यामुळे मी ख्रिस्ती झालो असं होत नाही.
Through visions or dreams.
आणि काहीतरी दृष्टांत आणि काहीतरी पाहिलं म्हणून मी ख्रिस्ती झालो असं होत नाही.
Or by philosophical reason.
आणि मग काहीतरी माझ्या मनामध्येच खात्री पटवणारे असे माझे बौद्धिक विचार मला आले आणि म्हणून मी ख्रिस्ती झालो.
How do they come? By the clear proclamation of God's truth.
लोक कसे ख्रिस्ताकडे येतात? जेव्हा ते स्पष्ट संदेश ऐकतात तेव्हा येतात.
Men are saved when men preach the gospel.
आणि मनुष्याचं तारण होतं जेव्हा इतर मनुष्य त्यांना विश्वासूपणे संदेश सांगतात.
Therefore, saving faith is dependent upon people calling upon Christ.
आणि म्हणून जो तारणदायी विश्वास आहे तो ह्याच्यावर निर्भर आहे की लोकांनी सुवार्ता ऐकल्यावर ख्रिस्ताची ख्रिस्ताचा धावा करायला.
But the message of Christ cannot be believed unless it's spoken.
आणि तो जो संदेश आहे त्याच्यावर ते विश्वास ठेवू शकणार नाही जोपर्यंत ते ऐकत नाही तो बोलला जात नाही.
एंड पीपल विल नॉट हियर द मेसेज अनलेस गॉड्स पीपल गो टू देम एंड प्रीच.
मग ते ऐकणार केव्हा जेव्हा देवाचे लोक त्यांच्यापर्यंत पोहोचणार तेव्हा.
Therefore we cannot be content to stay still.
आणि म्हणून इकडेच गुप्त बसून राहता कामा नाही.
We must go to these people.
आणि आपल्याला पुढे जायचं आहे त्या लोकांपर्यंत.
We must be this beautiful feet that comes with good news.
आणि हे सुंदर चरण जे आहेत ते आपले व्हायला पाहिजे.
Now what does this look like?
आणि मग हे कसं दिसतं?
It looks like this many different ways.
आणि बऱ्याच पद्धतीने असं हे दिसतं.
But for the group that Christ is preaching to,
आणि जे या गटाला ख्रिस्त इथं संबोधित करत आहे,
they were comfortable being Jews where they were.
आणि ते यहुदीया नात्याने आम्ही आमच्याच प्रांतात बसून राहणार असं त्यांचं मनोगत असायचं.
They all congregated in Jerusalem.
आणि ते सगळे यरुशलेम मध्ये गोळा झाले.
They had no interest to go out.
आणि मग त्यांना बाहेर पडायचं एवढं काही रस नव्हता.
And here they have the command to go.
पण मत्तै 28 मध्ये त्यांना आज्ञा दिलेली होती की तुम्ही जा.
Do not be comfortable with your surroundings.
आणि आपल्याच अवतीभवतीच्या गोष्टींमध्ये तुम्ही बसू नका.
You must not be content with being comfortable.
आणि तुम्ही इथं समाधान मानू नका की माझ्या ऐश्वरामध्ये समाधान मानत बसू नका.
You must go where it's not comfortable.
आणि जिथं ऐश्वराम नाही तिथं पण जायला हवंय आपल्याला.
And the Jewish church did not listen.
आणि मग यहुदी मंडळी जे ती ऐकलं नाही त्यांनी.
So God sent a persecution upon them.
म्हणून प्रेषितांच्या कृत्यामध्ये त्यांच्यावर एक छळणुकीचे दिवस आले.
And accomplished what he wanted. They were dispersed.
आणि मग त्याच्याद्वारे देवाने त्याची योजना साधली आणि त्यांचं तिकडे तिकडे पांगापांग झाली.
So let us not be ones that are hard of hearing.
आणि मग आपण असे कठीण काना हृदयाच्या होता कामा नाही.
So go means for us, let us not be comfortable.
आणि आपल्यासाठी त्याचा अर्थ असा आहे की आपण उगच आपल्या ऐश्वरामध्ये बसता कामा नाही.
It will challenge us to move out to where it's risky.
आणि मग त्याचा आपल्याला आव्हान असेल की जिथं आपल्याला देवासाठी काहीतरी आव्हान निर्माण होईल त्या ठिकाणी जायचं.
To go to people that normally other people would not go to.
आणि अशा प्रकारच्या लोकांपर्यंत जायचं जिथं लोक जास्त रस घेत नाही जाण्यासाठी.
And I know you understand this better than I do.
आणि तुम्हाला ह्यापेक्षा माझ्यापेक्षा ह्या गोष्टी अजून समजतात मला माहित आहे.
I've heard of some stories of where you're pushing out to.
आणि मग तुम्हाला देवाने कोणत्या ठिकाणी ठेवलेलं आहे काही मी तुमच्याकडून ऐकलेलं आहे.
And I want you to be encouraged. This is exactly what God wants.
आणि मला तुम्हाला प्रोत्साहन देऊ द्या की त्या कठीण ठिकाणी देवाने ठेवलं ही देवाची योजना आहे तुमच्याकडून.
Your desire to push forth and not be comfortable gives him glory.
आणि तुमची जी इच्छा आहे की मी या ठिकाणी पुढे सरसवत जाल ह्याच्यातून देवाला गौरव मिळतं.
So may we obey this command.
आपण ही आज्ञा जी आहे ती पाळली पाहिजे, जात राहायला पाहिजे.
So that's the first way that we make disciples by going.
पहिला मार्ग जो आपल्याला देव देतोय शिष्य घडवण्याचा तो म्हणजे जाणं.
But secondly it's baptizing.
आणि दुसरा मार्ग देव देतो तो म्हणजे बाप्तिस्मा करा.
It says in verse 19, go therefore make disciples of all nations, baptizing them in the name of the Father and the Son and of the Holy Spirit.
लोकांना शिष्य करा त्यास पिताच्या पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या.
Now baptism is the appropriate and natural result of hearing and receiving the message of the gospel.
आणि बाप्तिस्मा कशाचा परिणाम आहे की जेव्हा लोकांनी संदेश सुवार्तेचा ऐकलेला आहे आणि तो हृदयात स्वीकारलेला आहे.
If God has certainly granted faith and a new birth in a person,
आणि जर का देवाने नवा जन्म आणि विश्वास एका व्यक्तीच्या हृदयात दिला असेल,
then he will also desire to confess him publicly.
तर त्या नव्या हृदयाने तो मग आज्ञापालनाची इच्छा धरतो की मला उघडपणे त्याचा स्वीकार करायचा.
So the Lord requires men to own him.
आणि प्रभूची इच्छा आहे की लोकांनी उघडपणे त्याची स्वामित्व स्वीकारावं.
To own Christ is both Lord and Savior in front of men.
आणि सगळ्या लोकांसमोर उघड लोकांनी त्याला स्वीकारावं.
Remember what Christ said in Matthew 10:32.
आणि मत्तै 10:22 मध्ये देवाने काय सांगितलेलं आहे.
Read verses 32 and 33.
मत्तै 10:22 आणि 32 आणि 33. जो कोणी माणसांसमोर मला पत्करील त्याला मीही आपल्या स्वर्गातील पित्यासमोर पत्करील, पण जो कोणी माणसांसमोर मला नाकारील त्याला मीही आपल्या स्वर्गीय पित्यासमोर नाकारील.
So this call to baptize
महा जो बाप्तिस्मा घेण्याची जो विधी आहे देवाकडून.
Not only do you go to them, but you prepare them to make this confession.
पहिली गोष्ट तुम्ही त्यांच्याकडे जाता, सुवार्ता सांगता, आणि मग हे जे उघड उघड प्रभूला स्वीकारायचंय त्यांची हृदयाची तयारी तुम्ही करता.
That includes helping them count the cost.
आणि मग त्यांना तिकडे समजावून सांगावं लागतं की प्रभू मागे जाणं म्हणजे किंमत मोजावी लागते.
Of what a confession would cost them.
आणि असं उघड उघड प्रभूला स्वीकारणं कधी कधी किंमत मोजावी लागते.
It's equipping them in a way that they come boldly before and receive and own Christ.
आणि अशा प्रकारे वचनाचं मार्गदर्शन करून त्यांना तयार केल्यावर मग ते धीटपणे लोकांसमोर प्रभूला स्वीकारतात बाप्तिस्म्याद्वारे.
And that will be the result of the response to gospel preaching.
आणि मग सुवार्तेच्या प्रचाराद्वारेच हे सगळे परिणाम बाहेर पडतात.
See, public baptism is the outward expression of an inward spiritual reality.
आणि जे उघडपणे बाप्तिस्मा घेणं पाण्याचा ते बाहेरील चिन्ह आहे, जे आतमधला बदल झालेला आहे त्याचं बाहेरील ते चिन्ह आहे.
That God has united us to himself and his body through Christ.
की देवाने मला त्याच्या मध्ये घेतलेलं आहे आणि त्याच्या शरीरामध्ये मला जमवलेलं आहे.
So disciples are called to confess Christ as king and savior.
आणि म्हणून ख्रिस्ताला राजा तारणारा म्हणून उघड उघड कबूल करणं हे प्रभूने सांगितलेलं आहे.
And also confess they are part of his body.
आणि मग त्याद्वारे ते हे मान्य आणि कबूल करतात, मी आता त्याच्या शरीराचा भाग झालेलो आहे.
So as we seek to baptize, we need to remember.
आणि जर का आपण त्यांना बाप्तिस्म्यापर्यंत आणतो तर आपण ध्यानात ठेवायला पाहिजे.
We're calling them to count the cost.
आपण त्यांना किंमत मोजायचं शिकवण देतोय.
To give them courage.
आणि त्यांना प्रोत्साहन आणि धीटाईचा धीर देत आहोत.
That they may own him in front of men.
की लोकांसमोर त्यांनी त्याचा स्वीकार करावा.
And I know for your area this is a great cost.
आणि तुमच्या परिस्थितीमध्ये हे फार मोठी किंमत असेल.
There are some that get disowned by family.
आणि काही काही कुटुंबातून त्यांना बाहेर हिसकावून देण्यात येतं.
Some that lose jobs.
आणि काही काहींना त्यांचं काम गमावं लागतं.
Some by shame by society.
आणि मग समाजामध्ये त्यांची मग घृणा होते.
But I encourage you with this, that confession glorifies Christ.
पण ही जी कबुली आहे उघडपणे त्याच्याने ख्रिस्ताचं गौरव होतं.
And we should not shirk to tell our people that they must own Christ.
आणि मग आपण माग सरसावायचं नाही की लोकांना कसं सांगायचं आता की उघडपणे त्यांनी प्रभूचा स्वीकार करावा.
Not only this, but notice how we are to baptize.
आणि मग कसं आपण बाप्तिस्मा त्यांना द्यायचं हे पण येशूने आपल्याला सांगितलेलं आहे.
It's to be done in the name of the one God who is three.
आणि जो एक देव तीन व्यक्तींमध्ये आहे त्याच्या नावात त्यांना बाप्तिस्मा द्यायचा.
Notice it's the one name, but the Father, the Son, and the Spirit.
आणि एक देव जो आहे जो पिता पुत्र आणि पवित्र आत्मा आहे त्याच्या नावात द्यायचा आहे.
So that highlights really two things.
आणि मग तिथे दोन गोष्टी बाहेर पडतात अजून.
In baptism, the person devotes to God because of what the Father, Son, and Spirit have done to bring their salvation.
आणि मग बाप्तिस्म्यामध्ये ते फार प्रिय धरतात व्यक्ती की पित्याने पुत्राने आणि आत्म्याने माझ्यासाठी काय काय केलेलं आहे.
Could you read 1 Peter 1:1 and 2?
पहिले पेत्र पहिला अध्याय आणि पहिलं वचन बघा. इथं त्रैक्याने तारणामध्ये आपल्यासाठी काय काय केलेलं आहे.
Sanctification of the Spirit
ani atmyacha pavitrikarana dware he hota.
And for obedience to Christ
ani yeshu cha aajnya palana sathi aplyala nivadlela ahe.
So the one being baptized recognizes the role of Father, Son, and Spirit in their salvation. आणि
ती व्यक्ती नवीन व्यक्ती आता बाप्तिस्मा घेत असताना तिला ह्या त्रैक्याचं शिक्षण आणि त्यांचं तिच्या जीवनामध्ये काय तारण झालेलं आहे किंवा काय त्रैक्याने तिला दिलेलं आहे ते समजून येतं.
And in baptism they also devote themselves to the glory of this triune God.
आणि बाप्तिस्म्यामध्ये ते ह्या त्रैक्य देवाला त्रैक्य देवाच्या गौरवासाठी आम्ही जगणार हे करतात.
The one baptized becomes identified as one who now glories in the one God who is three.
आणि मग हा जो बाप्तिस्मा घेतो आता तो या त्रैक्य देवाच्या ऐकीमध्ये जोडला गेलेला आहे.
Now how will they know this?
आणि हे त्यांना कसं समजून येईल?
This brings us to the third.
आणि तिसरा मुद्दा, शिष्य कसे घडवावे. इथं येशू म्हटलेला आहे जा बाप्तिस्मा द्या आणि त्यांना शिकवा.
Teaching them to observe all that I have commanded.
आणि जे काय मी तुम्हाला आज्ञा दिले ते पाळण्यासाठी त्यांना शिकवा.
The work of disciple making is incomplete without depositing the teachings of Christ.
आणि शिष्यत्व घडवणं हे अपुरं आहे जोपर्यंत येशूच्या शिकवणीचा जो खजिना आहे तो आपण त्यांना देत नाही.
When Jesus gave this command, he didn't aim just to have his disciples merely understand the truths.
आणि जेव्हा येशूने त्याचे आज्ञा दिले फक्त शिष्यांनी बौद्धिक रीतीने ह्या आज्ञा समजून घ्यावं तेवढाच हेतू नव्हता.
But that they be instructed so that they could teach them to observe.
आणि मग अशा प्रकारे त्यांनी हे शिकवण स्वीकारावं की जेणेकरून ते आपल्या जीवनामध्ये अंमलात आणतील.
So teaching involves more than just a mental understanding.
फक्त मानसिक ज्ञान तितपर्यंतच त्यांना न्यायचं नाही.
The goal of teaching is that new disciples would observe and walk in the commands of Christ.
मग ह्या सगळ्या शिक्षणाचा हेतू हा आहे की जेणेकरून हे नवीन शिष्य जे आहेत ते येशूला पाहत पाहत येशूच्या पावलात पाऊल टाकून पुढे पुढे आज्ञापालनात वाढतील.
So what does that mean for us in our disciple making?
आणि म्हणून आपल्याला लागूकरण काय आहे शिष्य घडवताना?
Do you know all the teachings of Christ?
तुम्हाला वैयक्तिक रीतीने ख्रिस्ताच्या शिकवणी हृदयात आहेत का तुमच्या?
We should be ever humbled by this command.
आणि ह्या आज्ञेने आपण नम्र केलं जातो.
We have never learned Christ enough.
आणि आपण एवढं ख्रिस्ताला अजून शिकलोच नाही.
We should be taking pains to know the scripture.
आणि म्हणून वैयक्तिक रीतीने आपण शिष्य घडवणार आहेत आपण बायबल मध्ये अजून असलं पाहिजे.
Not just for our own knowledge but that we know it enough to deposit into someone.
आणि फक्त आपल्या बौद्धिक ज्ञानासाठी नाही की आपल्या मध्ये तो खजिना झालाय आणि आता इतरांमध्ये तो खजिना आपण पुढे देणार आहोत.
So are you ever hungering after this teaching?
आणि म्हणून ख्रिस्ताच्या शिक्षणाबद्दल सतत आपण भूक बाळगतो का?
So that you are able to pass that on.
आणि जेणेकरून ते पुढे दुसऱ्यांना पण शिकवू शकते.
It's also teaching that aims higher than just them understanding.
आणि फक्त बौद्धिक ज्ञानापर्यंतच हे शिक्षक सीमित नाही.
It's teaching that aims for obedience and transformation of the heart.
आणि मग अशा प्रकारचं हे शिक्षण आहे की त्यांच्या हृदयाचं परिवर्तन व्हायला पाहिजे हे आपला दृष्टिकोन असतो.
It's easy to tell our children what to do.
आपल्या मुलांना हे कर ते करू नको हे सांगणं सोपं आहे.
It's very different to train them up so that they might have a different attitude and outlook.
पण त्यांच्या हेतू बदलतील आणि योग्य हेतूने ते करायला शिकतील तिथपर्यंत त्यांना फार कठीण आहे मुलांना.
We teach them until they observe.
आणि ते त्यांच्या मध्ये बदल होऊन ते आता वैयक्तिक रीतीने ते करू लागलेले तिथपर्यंत अन्न ह्याला शिक्षण म्हणतात.
And this will be a very hard work.
आणि म्हणून हे पण फार कठीण असं काम.
But this is what glorifies the Lord.
पण हे ह्याने देवाला गौरव मिळतं.
Now also in this passage we also see disciple making will mean we must spread the word.
आणि मग शिष्य घडवणं म्हणजे आपल्याला वचन पसरवायचं आहे सगळीकडे.
Verse 19 says go therefore make disciples of all nations.
इतरले तरी तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रांच्या लोकांना सांगा.
Christ's command was clear with this.
आणि ख्रिस्त फार स्पष्ट आहे त्याच्या आज्ञेमध्ये.
He intended for followers to come from all over the globe.
आणि सर्व राष्ट्राच्या लोकांनी सर्व पृथ्वीचे लोक येतील असं येशूची योजना होती.
So this disciple making vision had to expand to reach the whole earth.
आणि म्हणून येशूचा हा दृष्टांत जो आहे तो सगळीकडे पसरायला पाहिजे आणि पृथ्वीकडे चार कोपऱ्यापर्यंत पोहोचायला पाहिजे.
Now imagine you're these disciples.
आणि तुम्ही हे शिष्य आहात असं तुम्ही विचार करा थोड्या वेळेस.
Group of a few men.
आणि तुम्ही फार असे थोडकेच असा जमा आहात.
And you hear Jesus say all the earth.
आणि मग तिकडे येशूची वाणी ऐकत असताना येशू म्हणतोय सर्व दिगंताच्या पृथ्वीपर्यंत जायचंय.
Wouldn't you be questioning how is this possible with just us?
आणि तुम्ही मग विचारात पडाल की हे कसं आहे आमच्या संगती शक्य एवढं.
And this is the wisdom of this command.
म्हणून हे इथं येशूच्या ज्ञानाबद्दल आपण शिकतो.
It would begin there, but it would spread.
आणि याची सुरुवात इकडे होणार तुमच्यामध्ये पण सगळीकडे ती पेटणार.
And this is God's great wisdom.
आणि हे देवाची महान योजना आणि ज्ञान आपल्याला दिसतं इकडे.
Also, the scope of disciple making reach was based upon the worth and value of Christ.
आणि मग ख्रिस्त एवढा जगामध्ये त्याची महानता इतकी उंच आहे म्हणून जगभर त्याला पसरावायला पाहिजे.
Remember what we said before, Christ is too glorious to be locally worshipped.
आणि ख्रिस्त इतका गौरव आहे की फक्त एका स्थानिक रीतीनेच त्याची आराधना व्हायला पाहिजे हे कधीच होत कामा नाही.
His glory is so great that he must be globally worshipped.
आणि त्याचं गौरव इतकं महान आहे की सर्वत्र त्याचं नाव पसरायला हवं.
Therefore the church must be globally minded.
आणि म्हणून मंडळी जी आहे फक्त स्थानिक रीतीने ती बसली पाहिजे नाही.
A church that only sees its local ministry.
फक्त आमचं स्थानिक कार्य त्यामध्येच बसलेले मंडळी
अशी होता कामा नये.
फक्त छोटा त्यांना ख्रिस्त मिळालाय म्हणून त्यांचा दृष्टांत फार छोटा आहे.
You believe Christ should be glorified in all the earth.
तुमचा विश्वास आहे का ख्रिस्त एवढा महान आहे की पूर्ण जगाने त्याला स्वीकारावं.
Then you believe his gospel will reach all the earth.
आणि तुम्ही विचार करता का विश्वास ठेवता की त्याच्या सुवार्ता जी आहे सर्व जगामध्ये ती स्वीकारली
जाईल. You will be gladly part of that movement.
आणि म्हणून तुम्ही जर का तसा विश्वास ठेवाल तर मग देव असं पसरवत असताना त्याची सुवार्ता त्यामध्ये तुम्ही समाविष्ट व्हाल.
So how do we know that this command was not only just to a few?
आणि मग आपल्याला कसं माहितीये की ही फक्त थोडक्यांसाठीच ही आज्ञा नव्हती.
That's a question for you.
आणि हा तुमच्यासाठी प्रश्न आहे की फक्त ह्या लोकांपुरतीच सीमित ही आज्ञा होती हे कसं आपण म्हणजे ही त्या लोकांना सीमितच नव्हती हे कसं ओळखू ह्या
शास्त्राभागामध्ये.
फॉर एव्हर आय विल बी विथ यू. सो दीज पीपल डाईड द डिसायपल्स बट द प्रॉमिस इज फॉर एव्हर. सो इट्स अंडरस्टूड दॅट इव्हन वी आर इन वर्ल्ड.
Teach them to observe. Observe what?
Even this command.
Even this command.
मजर का त्यांना शिकवायचं आहे येशूच्या आज्ञा मग ही पण आज्ञा त्यामध्ये मोडती.
सो
आणि म्हणून ती पुढची पिढी पण दुसऱ्या पिढीला शिकवणार.
So in this very command is this idea of passing on a legacy.
आणि म्हणून या आज्ञेमध्ये पुढच्या पिढीपर्यंत हा साठा नेणं ही आज्ञा आहे.
And we're going to see that later on this afternoon.
आणि मग पुढच्या सत्रामध्ये ते आपण पाहणार
आहोत. What a wonderful work we get to be a part of.
काय महान असं हे कार्य त्याच्यामध्ये आपल्याला सामील करतोय देव.
Yes.
पर्यंतच मर्यादित होती पण मग त्यांनी ह्या शास्त्राचा अभ्यास केला आणि एक छोटं पुस्तक लिहिलं त्याच्यामध्ये त्यांनी सिद्ध करून दाखवलं की नाही ही आज्ञा जी आहे आजच्या विश्वासणाऱ्यांना पण लागू होते.
It'd be very strange for us to be called to teach all that Christ has taught us except that one command.
आणि मग येशू ज्या आज्ञा मी तुम्हाला शिकवल्या आहेत त्या जर का सगळ्या शिकवायच्या मग ही आज्ञा वगळणं फार कठीण जाईल.
सो इन युअर vision of disciple making
ani tumcha shishya ghadavnyacha drushtantamade
you must impart this to your people
ani tumcha lokana tumhi he shikavla pahije.
It cannot stop with that.
tyancha sankti he samapta hot nahi.
Christ's glory is at stake.
devacha gaurav ith ahe.
He is so glorious that even all of your congregation must be involved in this.
ani to itka gaurav ahe ki purna mandali ne hya madhe shamil hola pahije.
And it will be up to you to impart this vision
ani mag tumhala netya natane देवाचा त्यांच्यापर्यंत आणायचा आहे.
These are Christ's very words.
आणि हे ख्रिस्ताचेच शब्द आहेत.
And this is what our calling is.
आणि मग हे आपलं पाचारण आहे.
We will do this if we are gospel centered.
आणि जर का ख्रिस्त केंद्रित आपण नेते आहोत तर मग हे करणं भागच आहे.
Now also he calls us to remember here.
आणि मग येशू इकडे आपल्याला आठवण करा असं सांगत आहे.
Look at Matthew 28:18.
वाचतोय 28:18 बघा.
And Jesus came and said to them,
तेव्हा येशू जवळ येऊन त्यांच्याशी बोलताना म्हणाला,
All authority in heaven and on earth has been given to me.
स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे.
So he begins by reminding the disciples of his unparalleled authority.
आणि मग तो कशी सुरुवात करतो की त्याचा जो अधिकार आहे तो किती अतुलनीय आहे.
And when someone with authority tells you to do something, you do it.
आणि जर का सर्व अधिकार ज्याच्याकडे आहे तो तुम्हाला सांगत आहे मग तुम्हाला करणं भागच आहे.
We listen to our bosses.
आपल्या जे कामावरचे अधिकारी आहेत त्यांचा आपण ऐकतो.
This is the Lord of the universe.
पण हा तर विश्वाचा मालक आहे.
And he casts this command to us.
आणि तो आपल्याला ही आज्ञा देत आहे.
And his command is based from his ultimate and unique authority which he earned as Messiah.
आणि मग ही जी आज्ञा आहे त्याचा अधिकार त्याला कसा आलेला आहे की मसीहा या नात्याने आपल्यासाठी तो नम्र झाला आणि त्याला सर्व मान महिमा आता देण्यात आलेला आहे.
See, Christ earned this position of authority and exaltation by the Father.
आणि त्याने पित्याकडून हे कमवलेलं आहे त्याच्या कार्याद्वारे.
Because of his condescension and sacrifice.
त्याने आपल्यासाठी तो नम्र झाला आणि त्याने आपल्यासाठी बलिदान दिलं की त्याला खुश केलेलं आहे.
And we see this clearly in Philippians 2.
आणि फिलिप्पीमध्ये दुसऱ्या अध्यायामध्ये आपल्याला स्पष्टपणे दिसते.
He says in verse 5.
पाचव्या वचनात फिलिप्पी 2:5 मध्ये तो म्हणतो,
Have this mind among yourselves.
आणि अशा प्रकारचं मन तुमच्यामध्ये राहू द्या.
Which is yours in Christ Jesus.
जे ख्रिस्तामध्ये तुमचं आहे.
Who though he was in the form of God.
तो देवाच्या स्वरूपाचा असूनही.
He did not count equality with God a thing to be grasped.
देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे असे त्याने मानले नाही.
But made himself nothing.
तर त्याने स्वतःला रिक्त असे केले.
Taking the form of a servant, being born in the likeness of men.
म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले.
So Christ humbled himself to humanity.
आणि ख्रिस्ताने स्वतःला नम्र केले मनुष्य मात्रामध्ये.
Imagine that, divine God coming down and clothing himself.
आणि जो देव आहे असं नम्र होऊन तो मनुष्य धारण करत आहे.
And as a man, he should have been treated king.
आणि मग मनुष्य झाला तरी मनुष्यांमध्ये तो राजा असा स्वीकारला गेला असायला पाहिजे.
Yet we see him not seeking the honor and glory of position.
तरी तसल्या प्रकारचा मान पृथ्वीवर असताना त्याने स्वीकारला नाही.
But he postured himself as a servant of all men.
तरी देखील सर्वांचा सेवक या नात्याने त्याने स्वतःला मानलेला आणि तसा तो वागलेला आहे.
And taking the form of a servant.
आणि त्याने दासाचं रूप धारण केलं.
And not only that, but he humbled himself to death on a cross.
आणि क्रूसावरच्या मरणापर्यंत त्याने नम्र केलं स्वतःला.
It's not just any death, it's not a peaceful death, not just a go ahead
asa sarva sadharan je maran ahe tasle prakaracha nave,
but the very death of a criminal.
ani eka eka gunhegaracha maran tyane swikarlela.
It says in verse 8, and being found in human form,
ani manushya matra pratirupat prakat hoon tyane,
he humbled himself by becoming obedient to the point of death, even death on a cross.
tyane maran ante hi vadastambhavarche maran sosle येतपर्यंत आज्ञा पालन करून त्याने स्वतःला लीन केले.
सो ऍज द गॉड मॅन जीसस डिड नॉट चूज टू लिव प्रिव्हिलेज्ड लाईफ ऑन द अर्थ.
आणि हा देवपुत्र येशू ख्रिस्त अशा प्रकारचं सौख्याचं जीवन त्याने निवडलं नाही ह्या पृथ्वीवर.
जीसस लिव्ड अ फुली राइटियस लाईफ एम्पॉवर्ड बाय द होली स्पिरिट.
आणि परिपूर्ण नीतिमान जीवन पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने तो जगला.
टोटली ओबिडियंट टू द फादर अँड ऍब्सोल्युटली फ्री फ्रॉम सिन.
आणि पूर्णपणे पित्याला आज्ञांकित तो झाला आणि
And he embraced his role in becoming the sinless sacrifice.
आणि त्याने त्याचा जो काम त्याला दिलेलं होतं की पाप विरहित असं अर्पण तो झाला.
And he fully satisfied all of God's wrath towards sinful men.
आणि देवाचा क्रोध जो आपल्यावर होता पापी मनुष्य या नात्याने त्याने पूर्णपणे शोषून घेतला.
As he died upon the cross.
त्या क्रूसावर मरत असताना.
And this is why Christ can say, I have all authority.
आणि एवढं काही देवाला खुश केल्यानंतर त्याच्या योजना पूर्ण केल्यानंतर आता येशू म्हणू शकतो की मला आता पूर्ण अधिकार सत्ता दिलेली आहे.
It says Philippians 2:9-10.
फिलिप्पी 2:9-10 मध्ये लिहिलेलं आहे, यामुळे देवाने त्याला अतिउच्च केले आणि सर्व नावापेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याला दिले. यात हेतू हा की स्वर्गात पृथ्वीवर व पृथ्वीखाली प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकला जावा आणि देवपित्याच्या गौरवासाठी प्रत्येक जीवने येशू ख्रिस्त हा प्रभू आहे असे कबूल करावे.
सो दिस पोझिशन ऑफ एक्सॉल्टेशन वॉज गिव्हन टू हिम बाय द फादर.
आणि अशा प्रकारचा मान महिमा त्याला पित्याकडून मिळालेला
आहे.
आणि त्याला सर्व
exalted all authoritative Christ.
आणि या शिष्यांसमोर कोण उभे आहे ही आज्ञा देताना पुनरुत्थित आणि महिमा प्राप्त आणि मान सम्मान मिळालेला ख्रिस्त.
And then we look at verse 20.
आणि मग आपण विसावं वचन मत्ते 28:20 मध्ये.
And behold, I am with you.
आणि मग इथे लिहिले की मी तुम्हामध्ये तुम्हा बरोबर सर्व काळ असेल.
Always to the end of the age.
सर्व काळ मी तुम्हाला शेवटपर्यंत असेल तुमच्या बरोबर.
It is that glorious one who proclaims he will be with us.
आणि अशा प्रकारचा गौरवी ख्रिस्त आपल्याला सांगत आहे की मी शेवटपर्यंत तुमच्या संगती राहील.
In all of our disciple making efforts.
आपल्या सगळ्या शिष्य घडवण्याच्या प्रयासामध्ये.
It should cause two things in us.
आणि दोन प्रकारचे प्रतिसाद आपल्यामध्ये जागृत व्हायला पाहिजे.
To be overcome with his great mercy as my savior.
आणि माझा इतका महान तारक आहे म्हणून मी तो इतका दयाळू तारक आहे म्हणून मी एकदम भारावून जायला पाहिजे.
That not only did he save me by dying for me.
फक्त मला तारलं नाही माझ्या बदली मरून.
But now he's mercifully with me in the work.
पण आता तो त्याच्या दयेने माझ्या संगती ह्या कामामध्ये देखील आहे.
It's not like some general who only sends his soldiers out.
आणि अशा प्रकारचा सेना अधिपती नाही की फक्त त्याच्या सैनिकांना बाहेर तो पाठवतो.
This general is in you in the trenches of war.
आणि हा जो सेना अधिपती आहे येशू ख्रिस्त त्या युद्धाच्या संघर्षामध्ये तुमच्या खांद्याला खांदा देऊन आहे.
So then what mercy this is.
म्हणजे काय दया ही.
Yet there's a second thing that we must think.
पण एक दुसरा प्रतिसाद जागृत होतो आपल्यामध्ये.
The one who is with us is also the judge of the earth.
आणि जो आपल्या संगती आहे तो ह्या जगाचा न्यायाधीश पण आहे.
He is the exalted one with all authority.
सर्व अधिकार त्याच्याकडे दिलेला आहे म्हणजे तो जगाचा न्यायाधीश आहे आता.
He shall discern all of our work.
आणि तो आपलं जे काम आहे त्याच्यामध्ये भेद करणार आहे आता.
So it also fills us with fear and awe.
आपली पारख करणार आहे म्हणून आपल्यामध्ये भीती जागृत व्हायला पाहिजे.
The one I have responsibility to is here.
आणि जो मला ही जबाबदारी देतो तो सतत माझ्या बरोबर आहे.
He sees me in my refusal to go.
आणि मी जेव्हा असंच निवांत बसतो आणि जात नाही तेव्हा तो माझ्या बरोबर आहे आणि तो हे सगळं पाहतो.
And he sees me in my failure to teach, to observe.
आणि जेव्हा मी अपयशी ठरतो की येशूचं शिक्षण जे आहे ते देण्यामध्ये तेव्हा तो मला पाहत आहे.
So I come with fear and trembling.
आणि म्हणून मी भयभीत होऊन त्याच्याकडे येतो.
But also great thankfulness that I'm treated with such mercy.
आणि तरी देखील कृतज्ञतेने येतो की माझ्यावर एवढी दया झालेली आहे.
So we must remember who it is that's with us.
मग कोण आपल्या बरोबर आहे आपण ध्यानात ठेवलं पाहिजे.
So that is the command of disciple making.
आणि ही आज्ञा आहे शिष्य घडवण्याची.
Now secondly, the strategy of making disciples.
आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्ट्रॅटेजी ला योग्य शब्द
strategy, the plan,
yojana. There is one word I am not getting there. Yojana, karya paddhati.
Okay, let's read Acts 1 verses 4 through 8.
Ani preshit 1:4-8 apan vachuya. Preshit 1:4-8. तो व ते एकत्र जमले असताना त्यांनी त्यांना आज्ञा केली की यरुशलेम सोडून जाऊ नका तर पित्याने देऊ केलेल्या ज्या देणगीविषयी तुम्ही माझ्याकडून ऐकले आहे तिची वाट पहा. कारण योहानाने पाण्याने बाप्तिस्मा केला खरा पण तुमच्या बाप्तिस्मा थोड्या दिवसांनी पवित्र आत्म्याने होईल. मग ते एकत्र असताना त्यांनी त्याला विचारले प्रभूजी याच काळात आपण इस्रायलाचे राज्य पुन्हा स्थापित करणार आहे काय. तो त्यांना म्हणाला जे काळ व समय पित्याने स्वतःच्या अधिकाराने ठेवले आहे ते जाणणे तुमच्याकडे नाही परंतु पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्ही सामर्थ्य प्राप्त व्हाल आणि येरुशलेमेत सर्व यहुद्यात शमरोनात व पृथ्वीच्या शेवटपर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल.
So God's strategy for making disciples begins with being dependent on the Holy Spirit.
आणि देवाची धोरणा किंवा इथे रचना अशी आहे कार्यपद्धती अशी आहे की तुम्ही आत्म्यावर निर्भर राहायला पाहिजे.
Their disciple making efforts would only be successful as the Spirit would empower them.
आणि त्यांचं हे जगभर जाणं आणि शिष्य घडवणं तेव्हाच यशस्वी होईल जेव्हा आत्म्यावर ते निर्भर आणि आत्म्याने ते सामर्थ्य प्राप्त करत नाही.
Without the supernatural presence and strength working through them,
आणि त्या आत्म्या आत्म्याच्या दैवी सामर्थ्य आणि त्यांच्या संगती विना
they would not be able to accomplish what God commanded.
देवाने जे काही अपेक्षा केलेले शिष्य घडवणं ते करू शकणार नाही.
Only through the Holy Spirit would true spiritual transformation occur in the hearts of men.
पवित्र आत्म्याच्या संगतीने सहाय्यानेच आत्मिक बदल लोकांमध्ये होणार.
So they were wholly dependent on him and to call upon him.
येशू त्यांना शिकवत आहे की तुम्ही पूर्णपणे त्याची वाट पहा.
So then God's strategy for you is to be on your knees.
म्हणजे देवाची धोरणा आपल्यासाठी काय आहे की पहिली गोष्ट म्हणजे आपल्या गुडघ्यांवर असणं.
Beseeching the Holy Spirit to come upon you to enable you to disciple.
आणि देवाच्या आत्म्याला विनंती करणं की मला तू भर आणि मग मला शिष्य घडवण्यास सहाय्य कर.
To enable you to preach and teach the word with power.
आणि प्रचार आणि शिक्षण हे जे आत्म्याच्या सामर्थ्याने मला देता येईल म्हणून तू सहाय्य कर.
To come upon hard-hearted hearts to change them.
आणि मी हे करत असताना जे कठोर हृदय आहेत ते फक्त आत्माच फोडू शकतो.
You could try all the plans and outreaches in the world.
आणि तुम्ही जगामध्ये सगळे काही बाहेर जाणं आणि विविध कार्यक्रम तुम्ही रचाल.
But apart from the Holy Spirit you will accomplish nothing.
पण पवित्र आत्म्याच्या जवळपर्यंत येत नाही तोपर्यंत काही यश तिकडे प्राप्त होणार नाही.
So this is a great humble strategy for us.
आणि ही फार नम्र करणारी देवाची योजना आणि रचना आहे आपल्यासाठी.
We must ever be praying for God to send the Spirit.
आपण नेहमी प्रार्थना केली पाहिजे की देवा तुझा आत्मा तू पाठव.
To empower us to disciple men.
मला तू सामर्थ्य दे आणि शिष्य घडवण्यास तू सहाय्य कर.
So that's the first.
पहिली ती देवाची रचना किंवा आपल्याला कार्यपद्धती.
But secondly, the strategy for making disciples was to ripple outward.
आणि दुसरी जी योजना देवाची आहे is to ripple.
It's like when the stone hits and waves out. Is there a word for that?
म्हणजे दुसरी रचना अशी आहे की एका जागेपासून ती चालू होणार आणि सर्वत्र पसरणार. जसं एका शांत तळ्यावर जेव्हा आपण दगड फेकतो तेव्हा जे पाणी जे आहे सगळीकडे पसरत.
Maybe a wave outward. Okay. So God's strategy was to go from local to global.
आणि स्थानिक रीतीने तुम्ही जागतिक रीतीने जा.
Jesus had set their mark extremely high.
आणि येशूने फार अतिउंच त्यांना इकडे आव्हान दिलेलं आहे.
Reach the ends of the earth.
आणि जगाच्या कोपऱ्यापर्यंत जायचं आहे.
But he didn't expect that to start from the beginning.
आणि त्यांनी येशूने असंच तडकाफडकी ते होईल असं सांगितलेलं नाही.
God in his infinite wisdom told us to start small.
पण देवाने अशी रचना आणि योजना दिलेली की छोटी तुम्ही सुरुवात कराल.
Even though this is an intimidating vision, we would accomplish it by following his instructions.
मोठी आणि भारावून टाकणारा दृष्टांत आणि योजना आहे देवाने. पण देवाच्या सामर्थ्याने हे होणार आहे.
He says first begin locally in Jerusalem.
आणि येरुसलेम मध्ये स्थानिक रीतीने तुम्ही सुरुवात करा.
Now they had already ministered in Jerusalem.
आणि येरुसलेम मध्ये त्यांनी सेवा केलेलीच होती.
They were well acquainted with its culture and the people.
आणि येरुसलेमची संस्कृती आणि सगळं काही ते परिचित होते.
And Jesus wanted them to begin where they were.
आणि येशूची इच्छा होती की जिथे आहात तिथेच सुरुवात करा.
And once local ministry was established, they could gain momentum to reach further.
आणि मग जेव्हा ती स्थानिक जी सेवा आहे ती बलवंत होईल तेव्हा तुम्ही मग शक्ती प्राप्त करून दुसरीकडे पसरा.
They should never stay content by staying.
पण देवाची योजना नव्हती की येरुसलेम मध्ये शेवटपर्यंत तुम्ही बसत राहा.
He then says to spread to all Judea and Samaria.
आणि मग तो म्हणतो की पूर्ण यहुद्या आणि समरोन प्रांतापर्यंत तुम्ही पसरा.
He wanted to spread them out in all the region.
आणि सर्व परिसरात पसरा असं देवाची इच्छा होती.
Here he meant the whole of the southern kingdom, the land of God's people.
आणि मग जे दक्षिण जे राज्य आणि त्यांच्या इतिहासामध्ये ते पूर्णपणे व्यापून टाकतात.
All the surrounding areas.
आणि सर्व आजूबाजूचा त्या दक्षिणी प्रदेश.
And finally he wants to go through all the earth.
आणि मग सत्य शेवटी मग जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत.
Now they would have understood this to be all the Jews in all the world.
आणि कदाचित त्यांचं असं त्यांचं भाषांतर असेल की जे यहुदी लोक जगभर पांगले त्यांच्यामध्ये जा.
But as Acts would reveal, it would need much more than that.
प्रेषितांच्या कृत्यामध्ये जसं पुढे घटना होत गेल्या मग त्यांना समजलं नाही परराष्ट्रांकडे पर्यंत आपल्याला बोलवलेलं आहे.
It would become clear that every tribe, tongue and nation would come.
आणि मग त्यांना हे समजून चुकलं की नाही सर्व कुळ जाती लोक भिन्न भिन्न प्रकारचे येणार आहेत.
So remember the verse of Isaiah 49:6, it's too light a thing that you should be my servant.
आणि मी काल तुम्हाला सांगितलं यशायाह 49 ही फार छोटी आणि सहज गोष्ट आहे फक्त याकूब
tribes of Jacob and bring back the preserved of Israel.
याकोबाचे पसरलेले पुळ परत घेऊन यावे हे देवासाठी फार हलकी गोष्ट आहे.
I will make you as a light for the nations.
पण देव म्हणतोय मी तुम्हाला परराष्ट्रांसाठी प्रकाश असा बनवलं.
So this disciple making vision from Jesus,
आणि म्हणून हा येशू कडून शिष्य जो दृष्टांत प्राप्त झालेला आहे,
was meant to ripple outward.
आणि तो त्याचा हेतू होता की तो एका स्थानामध्ये नसणार पण एका स्थानापासून सगळीकडे पसरणार.
It would begin at home,
आणि घरी ते सुरुवात होईल,
but then push out to the rest of the region,
पण सगळीकडे तो पसरणार,
and then through all the globe,
आणि परिसरात पसरल्यानंतर मग विभिन्न
for the glory of Christ.
देवाच्या गौरवासाठी.
Now this might seem like a very intimidating vision.
आणि मग हे फार मोठा अवघड असा दृष्टांत वाटत असेल आपल्याला.
But this is a vision you must give your church.
पण तुमच्या मंडळीला तो देणं गरजेचं आहे.
And the reason you say that is because God is too glorious.
आणि तुम्ही सांगा त्यांना की हा एवढा मोठा दृष्टांत का आपल्या मंडळीला आहे, कारण देव खूप गौरवी आहे.
Christ is too great to be praised only in Pune.
आणि ते ख्रिस्त इतका महान आहे की फक्त पुण्यातच त्याची थोरवी सीमित नसायला हवी.
Christ is too great to be praised in only Vallejo, California.
आणि फक्त त्यांचं जे गाव आहे वलेओ कॅलिफोर्निया तिथपर्यंतच तो सीमित नसावा.
He is so glorious he must be praised everywhere.
तो इतका गौरव आहे की तो सगळीकडे त्याचं नाव आणि त्याची थोरवी पसरली पाहिजे.
And it's our responsibility to share this vision with our people.
आपण नेते आणि नात्याने हा दृष्टांत देवाचा लोकांना सांगितला पाहिजे.
Though we may begin humbly in our homes,
आणि आपण कदाचित घरामध्ये एकदम नम्रपणे आपली सुरुवात असेल,
God is powerful enough to use us in all the world.
पण देव फार सर्व समर्थ आहे सगळ्या जगापर्यंत आपल्याला घेऊन जायला.
So this is God's strategy.
आणि ही देवाची योजना आहे.
May we be faithful to this task.
या कार्यासाठी आपण विश्वासू प्राप्त होऊ.
Let me pray.
आपण प्रार्थना करू.
Father, thank you for your call. Disciple makers,
आम्ही शिष्य घडवणारे,
would you help us to obey your command?
आम्हाला तुझी आज्ञा पाळण्यास सहाय्य कर.
To go, to teach, to baptize.
जाऊन शिष्य घडवणं, शिकवणं, बाप्तिस्मा देणं.
Help us to be dependent upon your spirit.
तुझ्या आत्म्यावर निर्भर राहत आम्ही पुढे जावं.
Oh, and give us the courage to ripple outward.
आणि आम्हाला सहाय्य दे की एका स्थानामधून आम्ही पसरावं सगळीकडे.
Always showing the glory of Christ.
सर्वत्र सर्वत्र सर्व ठिकाणी ख्रिस्ताची महिमा वर्णन.
For he is worthy of this.
कारण तो गौरव आहे या गौरवासाठी. येशूच्या नावात.